नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज आंध्र प्रदेशांतल्या कर्नुलांत 13,430 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केले।
16 महिनों में आंध्र प्रदेश में विकास की गाड़ी तेज गति से दौड़ रही है। डबल इंजन की सरकार में अभूतपूर्व प्रगति हो रही है। आज दिल्ली और अमरावती मिलकर तेज विकास की दिशा में आगे बढ़ रहे हैं।
ताचे पहिली प्रधानमंत्र्यांनी श्रीशैलमात श्री भ्रमरंबा मल्लिकार्जुन स्वामी वर्ला देवस्थानाक भेट दिली। उपरांत ताणी शिवाजी स्फूर्ती केंद्रात शिवाजी महाराजांची इतिहासाची वळख करून दिवपी शिल्पा प्रतिमा आणि पुतळ्यांची पळवणी केली। ह्या वेळार आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हाजीर आशिल्ले। मानवी हक्कांची राखण करपा खातीर देशान घटमूट आणि व्यापक चौकटी तयार केल्या असे आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांनी म्हणला। आज नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या 32व्या स्थापनूक दिसा निमतान कैद्यांच्या हक्काविषयी झाल्या राष्ट्रीय परिषदे वेळार ते उलयताले। NHRC ही संसारातली मानाची मानवी हक्क संस्था म्हणून विकसित झाल्या असे ताणी म्हणला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांनी लष्करी मुखेल्यांच्या परिषदेत वाटेकार झाल्या देशातल्या लष्करी मुखेल्यांची भेट घेतली। ह्या वेळार संसारीक शांतताय आणि स्थिरताये खातीर ताणी संयुक्त राष्ट्रांच्या शांतताय मोहिमांनी दिल्या योगदानाची राष्ट्रपतींनी तोखणाय केली। मजगती विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांनी आतंकवाद, अर्थिक अस्थिरताय आणि हवामान बदल ह्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर राष्ट्रांमदी सहकार्य वाढोवपाचेर भर दिलो। नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत योगदान दिवपी लष्करी मुखेल्यांच्या परिषदेत उलयतना ताणी सांगले,
has consistently advocated for justice, dignity, opportunity and prosperity for all societies and peoples. It is also why we place our faith in multilateralism and international partnerships.
देशातल्या सगळ्या गुन्हेगारांना कायद्याच्या कक्षेत हाडपा खातीर घटमूट यंत्रणा विकसित करतात असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हांनी स्पष्ट केला। आज नवी दिल्लीत प्रत्यार्पण आव्हानं आणि रणनीती ह्या विषयाचेर झाल्या परिषदे वेळार ते उलयताले।
करप्शन, क्राइम और टेररिज्म के खिलाफ जीरो टॉलरेंस तो जरूर रखे, मगर भारत में भारत की सरहदों के पार बैठकर ये सभी गतिविधियों को जो चला रहे हैं उनके प्रति भी जीरो टॉलरेंस और वो सभी को भारत के कानून की नेट में लाने का प्रयास और इसके लिए एक सुनिश्चित तंत्र बनाने की जिम्मेदारी भी हमारी ही है।
केंद्रीय तपास संस्थेन 2 दिवसांची ही परिषद घडवून हाडल्या। वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांनी सांगले की फाटल्या 4 वर्सांसावन देशातली अर्थव्यवस्था नेटान वाढत असा आणि फुडल्या 20 वर्सां खातीर ही गती तिगोवन दवरपाचो हेत असा। फाटल्या दशकात 25 कोटी वयर लोक गरिबी रेषेतल्यान भायर सरल्यात आणि नव्या मध्यम वर्गाक लागून देशाची अर्थव्यवस्था घटमूट झाल्या। प्रवाशांची सुविधा वाढोवपाचेर खासा लक्ष देऊन रेल्वे मळार बदल घडवून हाडपा खातीर सरकारान जायते उपक्रम चालीक लायल्यात असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगले। ते आज जयपूरच्या खाटीपुरा रेल्वे स्टेशनाचेर प्रवासी सुविधांचे उक्तावण करताना उलयताले।
कवर की व्यवस्था आज जयपूर से एक गाड़ी में पायलट बेसिस पे शुरू हुई है और बहुत ध्यान रखा गया है कि एक बार ये एक्सपेरिमेंट सक्सेसफुल हो तो फिर उसको देश भर में आगे फैलाया जाए। एक अच्छी शुरुआत है और जैसा इसका रिजल्ट आएगा, जैसा इसका अनुभव आएगा, उस आधार पे और इसका आगे रेप्लिकेशन किया जाएगा।
केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकार हांनी आज तिरुअनंतपुरमात निवृत्तीवेतन धारकां खातीर स्पर्श आउटरीच कार्यावळीचे उक्तावण केले। संरक्षण लेखा महानियंत्रक हांनी ही कार्यावळ घडून हाडिल्ली। संरक्षण पेन्शनरांक वेळार फायदे दिवप हो तांचो हक्क न्हय तर अधिकाऱ्यांची जबाबदारकी आसा असे ताणी म्हणला। तसेच तंत्रज्ञानाचो वापर करून बेगोबेग सेवा दिवपाचे आवाहन ताणी अधिकाऱ्यांक केले। एक कळवणी, आकाशवाणी पणजी केंद्र कंत्राटी पद्धतीचेर खबरां वाचकां खातीर अर्ज मागयता। अर्जदार पदवीधर आसपाक जाय, कोंकणी भाशेचे पुराय गिन्यान तशेंच भाशांतर करपाचेर प्रभुत्व आसप गरजेचे। अर्ज पावपाची निमाणी तारीख 20 ऑक्टोबर आसा। अधिक माहिती खातीर आकाशवाणीच्या खबरां विभागा कडेन संपर्क साधचो। भारतीय हवामान खात्यान फुडल्या 7 दिसांत केरळ, तमिळनाडू, पुडुचेरीतल्या कांय वाठारांनी हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास उक्तायला। भारताच्या लक्ष्य सेन आज डेन्मार्क ओपन बॅडमिंटन सर्तीच्या प्री क्वार्टर फायनलीत डॅनिश खेळगडो अँडर्स ॲडोन्सना आड खेळटलो। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर। नमस्कार।